नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कवस्तु बाबतींत तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. गोंय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान मार्च एप्रील 2026 घेतिल्ल्या 10वेच्या परिक्षेचो निकाल 94.51% लागला. गोंय शालंत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेटी हांणी काल सांजे परवरीच्या कार्यालयांत हो निकाल जाहीर केलो. 10वेची परिक्षा 13 मार्च ते 9 एप्रील 2026 मजगतीं राज्यांतल्या 32 केंद्रांनी घेतिल्ली. हे परिक्षेक वट्ट 20,618 विद्यार्थी परिक्षेक बशिल्ले, तातूंत 19,486 विद्यार्थी पास जाल्यात. दर वर्सा प्रमाण अंदूय निकालांत चलयांनी बाजी मारल्या. वट्ट 9,805 चलयां मदीं 9,414 चलयो पास जावन 96.1% प्रतिशत सरासरी मेळ्ळ्या. 10,813 चलयां मदले 10,072 चले पास जावन 93.15% इतली सरासरी मेळ्ळ्या. राज्यांतल्या वेगवेगळ्या तालुक्यां मदीं पेडणे तालुक्यांत 98.16% निकाल मेळून पयली सुवात मेळिल्ल्या. हेर मुखेल तालुक्यां मदीं काणकोण 96.65%, फोंडा 96.41%, दिवचल 95.96%, तिसवाडी 95.14% इतलो निकाल जाला. खासगी विद्यार्थ्यांचो निकाल 31.29% इतलो लागला. सेंट फ्रांसिस झेवियर हांचेर आक्षेपार्ह विधान करून धार्मीक भावना दुखोवपाच्या आरोपाखाला अटक केल्ल्या गौतम खट्टर हाका काल वास्को न्यायालयान 6 दिसांचे पुलीस कोठ्याचो रिमांड फरमायलो. क्रायम ब्रांच पुलिसांनी 2 दिसां आदी कुल्लू हिमाचल प्रदेश हांगा ताका अटक केल्ली. काल ताका वास्को न्यायालया मुखार उबो केल्लो. वास्को हांगा एके कार्यावळीत उलयतना खट्टर हांणी हे आक्षेपार्ह उलोवप केल्ले. हिमाचल प्रदेशांतल्या कुल्लू जिल्ल्यांतल्यान अटक केल्या उपरांत गोंय गुन्यांव फांट्याचे निरीक्षक परेश नायक, पुलीस उपनिरीक्षक माधव नायक आनी हवालदार नवीन पालयेकर हांच्या पंगडान काल दनपारा 3 दिसांच्या ट्रान्झिट रिमांडाचेर गौतम खट्टराक मोपा विमानतळार हाडलो. ताका रायबंदरच्या गुन्यांव फांट्यांत दाखल केल्लो. कुल्लू, हैदराबाद आनी उपरांत गोंय असो प्रवास करून पुलीस पंगड दुबावीताक घेवन गोंयांत पावले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल तामिळनाडूंतल्या कल्पकमांतल्या फास्ट फिडर रिएक्टरान क्रिटिकलिटीची स्थिती हुपून देशाचो अभिमान वाडयल्ल्या खातीर देशाच्या अणुशास्त्रज्ञांची तोखणाय केल्या. प्रधानमंत्री काल आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीत उलयताले. क्रिटिकलिटी ही अशी स्थिती आसा जंय एखादी अणुभट्टी पयलेच खेपो यशस्वीपणान स्वदेशी तंत्रज्ञानाचो वापर करून बांदल्या. भारताच्या अणुउर्जा प्रवासातलो हो एक इतिहासीक पावंडो अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळां. पवन उर्जेच्या ताकीविशी उलयतना प्रधानमंत्र्यांनी भारताची पवन उर्जा निर्मितीची ताक 56 गिगावॅटा परस चड झाला हाचेर भर दिलो.
गुजरात के कच्छ, पाटन, बनासकांठा जैसे क्षेत्र जहां पहले सिर्फ रेगिस्तान नजर आता था, आज वहां बड़े रिन्यूअल एनर्जी पार्क बन रहे हैं. इसका लाभ युवाओं को मिल रहा है, नए अवसर बन रहे हैं, नई स्किल विकसित हो रही है, रोजगार के नए रास्ते खुल रहे हैं.
मन की बात कार्यावळीत उलयतना प्रधानमंत्र्यांनी सध्या चालू आशिल्ल्या जनगणना मोहिमेचेर लेगीत उजवाड घालो. दर एका भारतीयांक जनगणना मोहिमेविशी माहिती असूंकच जाय अशें सांगतना तांणी म्हळें,
जनगणना 2027 को डिजिटल बनाया गया है. सारी जानकारी सीधे डिजिटल माध्यम में दर्ज हो रही है. इस बार जनगणना में आपकी भागीदारी भी आसान बनाई गई है. अब तक लगभग 1,20,00,000 परिवारों का मकान सूचीकरण का कार्य पूरा भी हो चुका है. आपकी दी गई जानकारी पूरी तरह सुरक्षित रहती है या गोपनीय रखी जाती है.
हवामान. गोंय वेधशाळेन नोंद केल्ले प्रमाण 45 तापमान 35° सेल्सियस नोंद जाला, जाल्यार उणे तापमान 27.9° सेल्सियस नोंद जाला. मुरगांवात चडांत चड तापमान 34.6° सेल्सियस नोंद जाला, जाल्यार उणे तापमान 26.8° सेल्सियस नोंद जाला. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती लखनौ जाल्ल्या खेळात कोलकाता नायट रायडर्स वांगडान लखनौ सुपर जायंट्स वांगडाचेर सुपर ओव्हरीत जैत मेळ्ळे. आयज दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमात दिल्ली कॅपिटल्स आनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पंगडा मदीं खेळ जातलो. ही आसा एक कळवणी. प्रसार भारतीन दूरदर्शन केंद्र पणजी हांगा नेमणूक पदा खातीर अर्ज मागयल्यात. इच्छूक उमेदवार 30 एप्रील 2026 मेरेन अर्ज करूंक शकतात. तशेंच आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारी तात्पुरत्या करारचेर एनपॅनलमेंट खातीर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे. अर्ज करपाची निमणी तारीख आसा 17 मे 2026. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 मिनटांचेर. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.